वेदर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:32 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये गोष्ट तर तशी छोटीशी पण गोष्टीचा परिणाम मोठा असा. या प्रकारात मोडणाऱ्या काही घटना लिस्नर सांगतायत. सध्या लाईन वर कोण आहे? गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग, उमेश बोलतोय.
बोल उमेश, काय किस्सा आहे तुझ्याकडे सांगण्यासाठी?
हो नाही रुद्र, जर आपण जर बघितलं ते वाहतुकीचं उदाहरण घेतलं तर ते पण कसं सांगता येईल ना आपल्याला. आपण बघतो की म्हणजे वाहतुकीचे नियम आपण स्वतःसाठी नाही पाळत. समजा जर आपण उदाहरण घेतलं सिग्नल तोडण्याचं, ते आपल्यासाठी म्हणजे एकदम शुल्लक गोष्ट राहते. काय म्हणजे आपण काय रे ही काय छोटी गोष्ट आहे, मी तोडून देतो सिग्नल. आपल्यासाठी छोटी गोष्ट राहते, परंतु त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. म्हणजे एवढ्या जणांचा, तुम्ही कसं म्हटलं ना, एवढ्या जणांचा एवढा वेळ वाया जातो ना.
बरोबर, आपल्यासाठी गोष्ट छोटीशी असते पण त्याचा परिणाम इतरांसाठी खूप मोठा भोगावा लागतो लोकांना.
कधी कधी निष्पापांचा बळी पण जातो त्याच्यामुळे. म्हणजे मग ती फार मोठी गोष्ट होऊन जाते.
डेफिनेटली
आपल्याला काही म्हणजे अधिकार नाही ना.
अगदी बरोबर आहे नाशिक. आणि जसं उमेशनी सांगितलं तशाच स्वरूपाची एक घटना रिसेंटली घडली आहे. आजच्याच पेपरमध्ये त्या गोष्टीबद्दल लिहून आलेलं आहे. यु नो, एक अपघातामध्ये एका व्यक्तीला स्वतःचा जीव गमवावा लागतो आणि लोकांना फक्त फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट. सध्याचा हा जो वाढणारा आपला वाईट कुविचार आहे असं म्हणूयात आपण, त्याबद्दल जरा थोडा वेळात इन डिटेल डिस्कस करूयात. 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही असा प्रकार, असा किस्सा जो तसा तर होता छोटासा, त्याचा होता परिणाम मोठासा, पण मोठा होता किस्सा पण परिणाम होता छोटासा. काय नेमकं ते सांगा जरा. एक खूपसूरत सा रोमॅन्टिक सा ट्रॅक फ्रॉम की एन का, एन्जॉय, बजाते रहो.